अध्याय 7। ओ मलकीसदेक शालेमा राजा एन मोठा माय मोठा देवा याजक आतो आब्राहम राजान मायन पासो यावातो तोवे त्या हुंबोर जाईन त्याल बोरकत देनी एन आब्रामे त्याल बाजी लुटे माने दहावो बाग देनो तो त्या नावा अर्था पोरमाने पोयले ते सोती पुना राजा एन बिहिरो शालेमा राजा या अर्थो शांते राजा तो त्या अभो आईहो वंशावळो जोनम दिही एन तो कोवे मोयो ई आखला नाही पेन देवा पोहा रोकोस तो कायम याजक रोहे तर मूळ आबोह आब्राहम ये होगे लुटे माने त्याल हरे गोठे दहावो बाग देनो तो ते कोलो मोठो ओरी ई देखा लेवी पोहा माने ज्या याजक पण मिळे त्या लोखा पाने एहकोय का आब्राहमा माय जन्म लेदला आपे बहा पाने नीमा चोपडे प्रमाणे दहावो बाग लईना हुकुम हे पेन मलकी सदेक लेवी वंशा माने नाया तो तरी ते आब्राहमा पाने दहावो बाग लेदो ओलाज नाही ते देवे जाल वचने देनल्या ते त्या आब्राहमाल ते बोरकत देनी बोरकत देईना जाल अधिकार एन लायकी हे तो जाल बोरकत देहे त्या कोतो मोठो हे ई बादाल मालूम हे लेवी कुळा याजक ते मोई जाणार आता पेन मलकी सदिका बाबती माय ते देवा वचनाखे ते कोई नाय मोणारे माहे दहावो बाग मिळव्यो यावो ने एहको आखी सोकाय हे का दहावो बाग लेनारो लेवी ये बी आब्राहमा आते कोय दहावो बाग देनलोज हे एहको आखताई हे कहा का लेवी आजो जन्मान येनलो नाया तो पेन एहको आखी सोकाय का त्या मूळ वडील जो आब्राहम जो वे मलकी सदिकाल मिळ्यो तो वे तो त्या डेडी माय बिया रुपया आतो आम्ही लेवी वंशा याच कहा कोय एन मेला नीमा चोपडी कोय इस्रायल लोका पुरा तारण होता तर देवे अहरोन याचका रीते प्रमाणे त्याच कुळामाने बिहिरा याजक आता तरी देवे जो मलकी सदेक जो याजक त्या रीते प्रमाणे बिहिरो याजक जो ख्रिस्त त्याल कहा दवाडियो जोवे याजक पण बोदलाय हे तो वे नीमा चोपडी होगी बोदलना जरुरी होय कहा का ज्या बदल योगोठी आखवामाय निहो तो ख्रिस्त बिहिरा कुळामाने नो त्या कुळामाने कादे बी वेद्य सेवा याजक बोनीन कोई नाही कहा का बादाल पुरा मालूम है का आपे मालक यहुदा कुळामा जोनमाल येनेल एन या कुळामा निहाल ते मोशी याचका काम कोरा नाय अखेल एन ई ते खूब चोखी गोट है का मालकी सदिका रोको याजक उभो जाई हो त्या नेमणूक दुनिया माने लायके व जाई नाय पेन जोलम जुग्या जीवनामाने वोवणारी गोती तेको त्या नेमणूक जायली है कहा का त्या बदल देवे हेको आख्या का मलकी सदेका रीते प्रमाणे तू जोलम जुग्यो याजक हा लेवी कुळा पिढ्यन पिढ्यो चालती येणारी याजक पुन्हा जुनी रीत बोन जाई कहा का ती लोखा तारण कोरा बिनकामी एन कोमजर आती जुने रीते प्रमाणे देवा अगला कादोज निर्दोष ठोर्यो नाय आम्ही आपाल त्या कोते हरी आशा मिळही का ख्रिस्त आपाल देवापाय जायना लायक कोहडा को हे त्या हाटी आपाल देवापा जाताई हे ख्रिस्त बादो काळ याजक रोय ओहळी होपात देवे लेदी लेवी याजक बोने तोवे कोहे भी जाती होपात लेवामा यावाती नाय पेन इसू ते होपाते को याजक बोन्यो देवे होपात लेदली हे एन ती तो बोदलनारो नाय हे तू मलकी सदेका रीते प्रमाणे जोलम जुगियो याजक हे देवे होपात लेदली हे त्या हाटी ओ नवो हारो कोरार नामो कायम रोई ओहडी पाकी खात्री इसू ख्रिस्त देहे जुना कोरारा माय खूप याचका गोरज आती कहा का त्या माने कायक जा मोई जातोवे ते जागे बिहिरा निमणूक होत ई रीत चालती येनी एन खोरा येता कादोज याजक कायम टिकी रोऊ आतो नाय पेन इसू सदाकाळ जीवतो हे एन त्या याजक पोन योग सारखा चालूज हे ते कोय देवा हे येणारा बाधाल हारा पुरा तारण कोरा तो गोतिवान है माये मा लोये को यह पापा डोंड बोलो है ओहडी तो देवा अगला रोज बोदली कोराहटी तो बादो काळता है आफाल जोजे तोहडो योगदम हारो मोठो याजक तोज है तो खूप चोखो दोषावाची त्याल कोई दिही पापा काळीमो लागलो नाय पापी महामा रोईन बी पापी जायो नाय एन त्यालोज होरगामा उचो मोठो जागो देनहो जे कोय बिहिरा याजक स्वतः पापा आटी एन पासे लोखा पापाटी दिनाय रोज लोया बेट चोडवेत आपे याजक ख्रिस्त याल एको कोना गोरज नाय कहा का तो ते मोता खांबावोय बाधा आटी योगदा सोताल अर्पण कोईन बादे जात्या अर्पणा कायमू सेवट कोई टाक्यो आम्ही पासी कोहे भी बेटे अर्पण कोनी गोरज रोही नाय जुनिये रीतिमा भी मुख्य याजक होगा कमजोर पापी मोहामा पोडणारा ओहडे माहे आते पेन देवे त्या हप्ते को स्वतः पोहा नेमणूक कोई तोच बादव काळ याजक रोवा लायक है।